chinimandi.com podcast.
बलरामपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त. बलरामपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम गुरुवारी संपला. या हंगामात 1,62,00,000 क्विंटल ऊस गाळप करण्यात आलं. 372.83 करोड रुपये ऊस बिल शेतकऱ्यांना दिलं गेलं आहे. कारखान्याचे अध्यक्ष मधुकर मिश्र यांनी सांगितलं की यावेळी 17,00,000 पोत्यांहून अधिक साखरेचं उत्पादन झालं आहे. लॉकडाऊनच्या अवधीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या नियमांचं पालन करून ऊस खरेदी करण्यात आला आहे. 22 मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ऊसाचे पैसे देण्यात आले आहेत. प्रमुख व्यवस्थापक राजीव अग्रवाल यांनी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी तसंच शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं. यावेळी कारखान्याचे निदेशक डॉक्टर अरविंद कृष्ण सक्सेना, ऊस प्रमुख व्यवस्थापक राजीव गुप्ता, एन के दुबे, विनोद कुमार मलिक, एस डी पांडे, वीरेंद्र प्रताप सिंह, बी एन ठाकूर, डी एस चौहान, उदयवीर सिंह, संतोष कुमार आणि श्रमकल्याण अधिकारी ए पी सिंह आदी उपस्थित होते.